नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोयच्या शाळांनी आणि महाविद्यालयांनी उद्देगीक सुरक्षिततायेचे प्रशिक्षण दिवपी स्कील ऑन व्हील्स या विषयाचो तरणाट्यांक उद्देगीक मळार काम करताना फायदो जातलो असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. सातव्या गोवा तंबाखू विरोधी फिल्म महोत्सवाचे आयोजन 31 मेक. कुंकळ्ळी मतदारसंघातल्या चांदर हांगा नवे पुलीस स्टेशन सुरू करतले. वास्को शारा भितर पे पार्किंग करपाक राज्य सरकाराची मान्यताय. तिसरे गोवा कॅज्यू फेस्ट 25-27 एप्रिलाक पणजे जातले. आता पुराय खबरो. गोयच्या शाळांनी आणि महाविद्यालयांनी उद्देगीक सुरक्षिततायेचे प्रशिक्षण दिवपी स्कील ऑन व्हील्स हो विषय चालीक लायला. हाचे खातीर सरकारान 2 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तजवीज केल्या. गोयच्या तरणाट्यांक ह्या विषयाचो उद्देगीक मळार काम करताना फायदो जातलो असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
Job opportunities for the Goan youth as the boiler operator will benefit for the industry to open up the new career path. In the safety training schools and colleges, we have introduced the different programs and which are the industrial safety, electrical safety, fire prevention, mental well-being, disaster management and emergency preparedness. The focus on the creating the safety awareness amongst the youth. We also started with the skill on wheel programs, which is a mobile training unit with tools, technology and learning materials.
गोय राज्याचे पहिले ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ एक्स्पो समिटचे उक्तावण आज तळगावा श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी झाले. यावर कारखाना आणि बाष्प खात्याचे मंत्री निलकंठ हळणकर, सचिव संजीत रॉड्रिग्स, संचालक अनंत पांगम तसेच हेर मानेस्त हजर आशिले. 10-12 एप्रिल ह्या काळात चलपी या कार्यावळीत उद्देग मळार सुरक्षिततायेच्या नदरेन कितें उपाय येवजण करप, ते खातीर लागपी आधुनीक माकनां, नवे तंत्रज्ञान तशेंच ह्या मळा वेल्या तज्ञांचे मार्गदर्शन सत्रां जातलीं. ह्या कार्यावळीत गोंयासयत हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतल्या उद्देगीक कंपनीच्या प्रतिनिधींनी आनी गोंयच्या तांत्रीक शिक्षण घेवपी विद्यार्थ्यांनी वांटो घेतला. ह्या समिटीचो लाव उद्देगासयत भलायकी, खण वेवसाय, बांदकाम, शिक्षण तशेंच हेर मळाकूय जातलो असे मंत्री निलकंठ हळणकर हांणी म्हळां. लघु उद्योग भारती गोंय फाटो आणि पेडणेची संत सोयराबाई आंबीए महाविद्यालयामध्ये आज 4 नवे अभ्यासक्रम शिकवपा खातीर कबलात झाल्या. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे BBA, बॅचलर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन सायकॉलॉजी अँड इन स्पोर्ट्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन एक्सरसाइज सायन्स हे नवे अभ्यासक्रम या महाविद्यालयात उपलब्ध जातले. 11 एप्रिला सावन गोय शिक्षण संचालनालयाच्या ई समर्थ पोर्टल वेबसायटीचेर ह्या अभ्यासक्रमा खातीर अर्ज स्विकारतले. जाल्यार अभ्यासक्रमाविशी चड माहिती संबंधित पोर्टलाचेर उपलब्ध आसा असे शिक्षण संचालनालयान कळीत केला. गोय मनरिजवण सोसायटी, भौशीक भलायकी दंत चिकित्सा विभाग आणि गोय दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल हांच्या जोडपालवान 31 मेक सातवा गोवा तंबाखू विरोधी फिल्म महोत्सव आयोजित केला. तंबाखूच्या वापराचो आणि ताचो वाईट परिणामाचो संदेश पातळपा खातीर एड फिल्मांची निवड करप तशेंच गोयात तोंडाचो कॅन्सर आणि काळजाच्या दुयेंसाचे प्रमाण उणे करपाच्या हेतान ह्या महोत्सवाचे आयोजन केला. ह्या महोत्सवात फिल्म करपाक इच्छूक आशिल्ल्यांनी 18 एप्रिल मेरेन अर्ज करून गोय मनरिजवण संस्थेकडे दिवचे असे आयोजकांनी कळीत केला. चड माहिती खातीर गोय मनरिजवण संस्थेच्या संकेतथळार उपलब्ध आसा. रेल्वे प्रवास करताना रेल्वे कायद्या प्रमाण सिगार वा बिडी ओडप तशेंच थुकपाचेर बंदी आसा. अशा तरेचो गुन्हेव केल्ल्या वट्ट 464 जणांचेर कोकण रेल्वे पुलिसांनी जानेवारी ते एप्रिल ह्या पहिल्या 4 महिन्यांत कारवाय केल्या. कोकण रेल्वेचे पुलीस निरीक्षक सुनील गुटलर हांणी ही माहिती दिली. गुन्हेव केल्ल्या कडल्यान 4 महिन्यांत वट्ट 46,400 रुपयांचो दंड वसूल केला असे ताणी सांगले. फाटल्या वर्सा पुराय 10 महिन्यांत वट्ट 2,444 लोकांची अशी कारवाय केली. प्रवाशांनी ह्या कायद्याक पाळो दिवन पुलिसांक सहकार्य करचे असे पुलीस निरीक्षक सुनील गुटलर हांणी म्हळां. साश्ट तालुक्यातल्या कुंकळ्ळी मतदारसंघातल्या चांदर हांगा नवे पुलीस स्टेशन सुरू करपाचे आसा. चांदन हांगा सध्या पुलीस चौकी आसा. ह्या पुलीस चौकीचे रुपांतर पुलीस स्टेशनात करपाचो निर्णय सरकारान घेतला. चांदन गावात लोकवस्ती वाढल्यान ह्या गावासान मायणा कुडतरी पुलीस स्टेशन 9 किलोमीटर पयस आशिल्ल्यान चांदनात पूर्ण वेळ पुलीस स्टेशन सुरू करचे अशी मागणी ह्या आदी आमदार युरी आलिमो हांणी विधानसभेत केली. चांदन गावांक दायज गावाचो दर्जो मेळ्ळा. ह्या खातीर गावाची सुरक्षा यंत्रणा घट करपाची गरज आसा. देखून हांगा पुराय वेळ पुलीस स्थानक सुरू करचे अशी मागणी आपण केली अशें विरोधी पक्ष फुडारी आनी कुंकळेचे आमदार युरी आलिमो हांणी आज ह्या सुवातीची पळोवणी केल्या उपरांत सांगले. तांचे वांगडा कुडतरीचे पुलीस निरीक्षक अरुण देसाय आनी चांदन पंचायतीचे पंच वांगडी हजर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. वास्को शारा भितर पे पार्किंग करपाक राज्य सरकाराची मान्यताय मेळिल्ल्यान पार्किंग फी घेवपाक आतां सुरवात करतले अशी माहिती मुरगांवचे नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या. मुरगांव पालिका मंडळाच्या कांय म्हयन्या फाटी जाल्ल्या बसकेंत वास्को शारा भितर पे पार्किंग सुविधा लागू करपाचें थारावन ते खातीर शारांतल्यो 4 सुवातो वेचून काडिल्ल्यो. पालिकेन उपरांत हो प्रस्ताव मान्यताये खातीर सरकारा कडेन धाडून दिल्लो. आयज वेचून काडिल्ल्या सुवातेचेर लायनी मारपाचें काम पुराय केलां. पे पार्किंग सुरू केल्ल्यान पालिकेच्या येणावळीत वाड जातलीच, पूण तेच बरोबर पार्किंग करतना एका तरेची शिस्त येतली अशें नगराध्यक्ष गिरीश बोरकार उलयले. तिसरे गोवा कॅजू फेस्ट 25-27 एप्रिलाक पणजे दयानंद बांदोडकर मैदानाचेर जातले अशी माहिती रान महामंडळाचे अध्यक्ष देविया राणे हांणी दिल्या. तशेंच गोंयच्या काजूच्या बियेक ह्या म्हयन्या भितर जीआय टॅग मेळपाचो आसा अशी माहिती तांणी दिली. काजूची पिकावळ घेवपी शेतकार तशेंच काजूच्या फळा पासत आनी बिया पासून आपमजत गटाची बायलां तयार करपी खाणाचे जिन्नस, काजूची फेणी तशेंच हुर्राक उद्देजक, काजूच्यो बियो विकपी वेवसायीक तशेंच गोंयच्या काजूची रूख चाखपाक आयिल्ल्या खवय्यांक काजू महोत्सवाचो आनंद लुटपाक मेळटलो अशें देविया राणे हांणी म्हळें. ह्या महोत्सवांत काजूच्या रोपाची लागवड, मशागत, वेवसायाच्यो संद हे विशीं महोत्सवांत खासा मार्गदर्शन सत्रां जातलीं. तशेंच महोत्सवा वेळार काजूची उत्पादनां विकपी 50 दालनां आसतलीं. तशेंच गोंयच्या कलाकारांच्यो आनी हेर कलाकारांच्यो सांस्कृतीक कार्यावळी ह्या वेळार जातल्यो अशी माहिती देविया राणे हांणी दिल्या. मांगिरी शूत क्लब मंगेशी ह्या संस्थेन आयोजित केल्ल्या 15व्या नामनेचे संगीतकार मास्टर दिनानाथ मंगेशकार, पंडित जितेंद्र अभिषेकी आनी सर्गेस्त दामजीमाम मंगेशकार हांचे यादी गोपिल्लो मांगिरीश संगीत महोत्सव फाल्यां मंगेशी जातलो. ह्या मांगिरीश संगीत महोत्सवांत मास्टर दिनानाथ मंगेशकार हांणी गायिल्ल्या, पंडित जितेंद्र अभिषेकी हांणी संगीतबद्ध करून गायिल्ल्या आनी दामजीमाम मंगेशकार हांणी पेटयेचेर वाजयल्ल्या गाण्यांची एक अप्रूप कार्यावळ आसतली अशी माहिती आयोजकांनी दिल्या. षडश मंगेशाच्या ह्या कार्यावळीत बंदीश, नाट्यगीतां, भावगीतां आनी भक्तीगीतां तशेंच भजन, लावणी, कव्वाली आनी जुगलबंदी नटिल्लो संगीत महोत्सव फाल्यां सांजे 16:00 सुरू जातलो. मुग्धा गांवकार आनी विश्वजीत मिस्त्री हे गायक कलाकार तातूंत वांटो घेतले. स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ कॉमर्स बोरी फोंड्या हांगा वर्सुकी इनाम वितरण सुवाळ्यांत फाटल्या वर्सा शिक्षणीक, खेळा आनी अभ्यासक्रमा भायल्या कार्यावळींनी केल्ल्या उत्कृश्ट कामगिरी खातीर विद्यार्थ्यांचो भोवमान केलो. ह्या सुवाळ्याचे उक्तावण प्राचार्य डॉ शेखर सावंत हांणी केले. हाचे उपरांत कॉलेजीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यावळ सादर केली. स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश प्रभू, थळाव्या वेवस्थापन समितीचे अध्यक्ष मीनानाथ उपाध्ये, गोंय विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ सुंदर धुरी आनी पत्रकार रमेश वंसकार सोयरे म्हणून हजर आशिल्ले. मुखेल सोयरे म्हणून गोंय विद्यापीठाचे निबंधक प्राध्यापक डॉ सुंदर धुरी आनी विद्यार्थ्यांक सगळ्या मळार उत्कृश्टताये खातीर यत्न चालू दवरपाचे आवाहन केले. ह्या निमतान 2023-25 वर्साचो कॉलेज लायब्ररी ब्रोशराचो 3रो खंड उजवाडायलो. मडगांवच्या पिपळकोट्टांनी रोपाळ ह्या वाठारांत वेपाऱ्यांनी जी अतिक्रमणां केल्यात ताच्या आड मडगांव नगरपालिकेन पालिका बाजार निरीक्षक झुजे फुर्ताद हांच्या फुडारपणा खाला नगरपालिका सुपरवायझर आनी कामगारांनी आयज सावन कारवाय सुरू केली. फुटपाथ हाडपी वेपाऱ्यांक फुर्तादो आनी फुटपाथा वयले आपले सामान काडपाचो आदेश दिलो. ह्या फुडें अतिक्रमणां चालू दवरल्यार फुटपाथाचेर दवरिल्लो माल पालिका जप्त करतली अशी शिटकावणी तांणी दिली. मडगांवांत वाडिल्ली अतिक्रमणां आपली दुकानां सोडून दुकानां भायर व्हडा प्रमाणांत विकपाक दवरिल्ल्या म्हालाक लागून फुटपाथा वयल्यान चलपाक लोकांक आडखळ जाता, अशी अतिक्रमणां सोसचे नात अशी खर शिटकावणी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांणी दिल्या. पणजे वेळेचे नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 35 डिग्री सेल्सियस जाला तर किमान 25.8 डिग्री सेल्सियस आनी हवेतली आर्द्रता 70% नोंद जाल्या. राज्यात फुडले 4 दीस हवामान वताळ आसतले तरी कांय दुर्गम वाठारांनी दमट उश्ण हवामान आसूं येता. वारे वाऱ्याक 35-45 आनी 55 किलोमिटर वेगान व्हांवतले देखून नुस्तेमारांनी खोल दर्यात वच्चे न्हय अशी शिटकावणी वेळेच्यान दिल्या. दिवचल तालुक्यातल्या शिरगाव हांगा आशिल्ल्या श्री लयराय देवीच्या 2 मीक जावपी जात्रेची तयारी नेटान चालू आसा अशें देवस्थानाचे अध्यक्ष दिनानाथ गांवकार हांणी सांगलां. ही जात्रा गोंय, महाराष्ट्र तशेंच कर्नाटक भागांतल्या भाविकां खातीर खूब म्हत्वाची. शेकड्यांनी देवीचे धोंड हे जात्रेक दर वर्सा येतात. देवळाक रंग दिवपाचें काम, देवीचें पवित्र होमखण, त्या होमखणांत आंगवणीचें भरें वाडोवपाचें काम तशेंच देवीची तळी, मुड्डेर देवीच्या आदिस्थानार तशेंच हेर सगळ्या पवित्र सुवातांनी साफसफाईचें आनी रंगाचें काम नेटान सुरू आसा अशी माहिती अध्यक्ष दिनानाथ गांवकार हांणी दिल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयच्या शाळांनी आनी महाविद्यालयांनी उद्देगीक सुरक्षिततायेचें प्रशिक्षण दिवपी स्कील ऑन व्हील्स हे विशयाचो तरणाट्यांक उद्देगीक मळार काम करतना फायदो जातलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. कुंकळी मतदारसंघातल्या चांदर हांगा नवे पुलीस स्टेशन सुरू करतले. वास्को शहरा भितर पे पार्किंग करपाक राज्य सरकारची मान्यताय. तिसरे गोवा केजू फेस्ट 25-27 एप्रिलाक पणजे जातले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.